हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मेऽश्वमेधश्च मे पृथिवी च मेदितिश्च मेदितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौही च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौही च मे पष्ठवाच मे पष्ठौही च म उक्षा च मे वशा च म ऋषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् ध्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नागपूर आनंद यात्रेच्या निमित्ताने चार पाच दिवस स्वामींना मातोश्री सरलाताईना आणि या साधक विश्वाला खूप जवळून बघायला मिळाले। तर्कशुद्ध आणि स्पष्ट परमार्थाचे मार्गदर्शन करणारी स्वामींची प्रवचने आणि तितकेच सर्वांच्या समोर पारदर्शक असणारे त्यांचे सांसारिक आणि पारमार्थिक जीवन हे जणू आम्हाला ध्येय वाटू लागले। साधनेने आणि शुद्ध आचार विचाराने संतांनी जो आनंद मिळवला तो काही अंशी तरी आपल्याला मिळू शकतो असा विश्वास वाटू लागला। स्वामींकडे येणारी सारी तरुण मुलं आणि मुली यांच्यावर असलेले स्वामींचे प्रेम आणि तसेच या मुला मुलींची स्वामींवर आणि त्यांनी सांगितलेल्या साधनेवर असलेली निष्ठा बघून आम्हाला आश्चर्य वाटत असे, कारण हे सर्व आम्हाला नवीन होते। या सर्वांचे स्वामींवर जे प्रेम होते तसेच प्रेम आपल्यालाही करता यावे असे वाटत असे। आणि आम्ही जे 4-6 महिन्यांनी मुंबईहून येत होतो ते दर महिन्यातून एकदा असे येऊ लागलो आणि स्वामींच्या कुटुंबातलेच एक होऊन गेलो। इथे आलो की असे वाटत असे की पुन्हा मुंबईला जाऊच नये। एकदा असे झाले की मी शिलाकडे उतरले होते, काहीतरी कारणाने 8 दिवस झाले तरी मी इथे पुण्यातच होते। स्वामींच्या ते लक्षात आले, ते मला म्हणाले आता मुंबईला जायला पाहिजे, तिथे आपला संसार आहे। दुसऱ्या दिवशी सगळी कारणं बाजूला सारून पहिली मिळेल ती गाडी पकडून मी मुंबईला गेले। एकदा त्यांनी आता आपल्याला घरी जायला पाहिजे असं म्हटल्यावर पुन्हा त्यांच्या समोर जाण्याचं धाडस मी करू शकणार नव्हते। त्यानंतर पुढे 1-2 वर्षांनी असे झाले की जे आम्ही दर महिन्यातून एकदा येत होतो ते काही कारणाने 1.5-2 महिने झाले तरी येता आले नाही। 2 महिन्यांनी आल्यावर दुपारच्या केंद्रात स्वामींना नमस्कार करायला गेले तर मला प्रसाद देताना शेजारी उभ्या असलेल्या एका साधिकेला म्हणाले, ही बघ काय म्हणते। ती म्हणते मुंबईला माझा संसार आहे, तो संसार सोडून मी कशी येणार, म्हणून आता ती 2 महिन्यांनी आली। स्वामीने आम्हाला परमार्थात काय किंवा संसारात काय तारतम्य शिकवले. इथे केंद्रात भजने किंवा अभंग म्हटले जात असत ते पाहून मला असे वाटले की आपण पण गाण्याच्या क्लासला जावे का, म्हणजे मला पण अभंग म्हणता येईल. तेव्हा मी स्वामींना विचारले की मुंबईला आमच्या जवळच गाण्याचा क्लास आहे, तिथे गाणे शिकायला जाऊ का? तर त्यावर स्वामी म्हणाले, रोज देवाची पूजा झाल्यावर आपल्याला जसे भजन म्हणता येईल तसे एक भजन देवासमोर बसून म्हणावे, शिकायला वगैरे जाऊ नकोस. एकदा त्यांना मी विचारले, माझे काही चुकते का आणि तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, माझं काही चुकतं का? याच्यावर ते म्हणाले, कुठेही गेलं तर आपण सारखं इकडे तिकडे बघत राहतो, तसं बघू नये. त्याने बाहेरच्या गोष्टी आपल्या अंतःकरणात येऊन बसतात आणि बहिर्मुखता येते. आपली दृष्टी आणि आपलं मन व्यवहार काळी देखील आपल्या जवळ ठेवावं. आणि पुढे म्हणाले, तुमच्याकडून माझ्या काही अपेक्षा नाहीत, तुम्ही जसे आहात तसेच मला आवडता, तुम्ही नेहमी आनंदात राहा. आनंदात राहणे मात्र तितके सोपे नाही, त्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागतो. कधी कधी मी जेव्हा एकटा पडून असतो तेव्हा मी तुम्हाला प्रत्येकाला डोळ्यासमोर आणतो आणि तो आता कुठे आहे, त्याला कुठे जायचे आहे याचे चिंतन मी करतो. स्वामी जसे उंच उंच जातील तसेच तुम्ही पण सारे उंच उंच जाल. संत त्यांच्याजवळ येणाऱ्यांना आपल्या बरोबर घेऊन जात असतात. तुझ्या घरात तू एकटीच असतेस, त्याचा फायदा उठव, नाम घे, ध्यान कर. एकदा बोलता बोलता स्वामी म्हणाले, तुम्हाला आता कसली काळजी, तुम्हाला आता ऊर्ध्वगतीच आहे. त्यावेळी ते माझ्या इतके लक्षात आलं नाही. घरी आल्यावर स्वामींच्या या बोलण्यावर मी विचार केला की स्वामी म्हणाले, तुम्हाला आता ऊर्ध्वगती आहे म्हणजे तुम्हाला आता मोक्ष मिळेल असे काही ते म्हणाले नाहीत, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागणार. मला भीतीने घाम फुटला. दुसऱ्या दिवशी मी त्यांना म्हटलं, काल तुम्ही म्हटलं की तुम्हाला आता ऊर्ध्वगती आहे म्हणजे आम्हाला मोक्ष मिळणार नाही का? त्यावर स्वामी म्हणाले, ऊर्ध्वगती ही थेट मोक्षाकडेच नेते. तुला काय वाटलं, थोडी साधना केली की लगेच स्वरूपानंद झालीस का? तुम्हाला सद्गुरु भेटले, आता तुम्हाला काळजी नाही, आता तुम्हाला परत खाली येणार नाही. काही लोकांना परमेश्वर आपल्या सेवकांकडून बनवून घेतो, तुम्हाला मात्र परमेश्वराने स्वतःच्या हाताने घडवलंय. पण लवकर लवकर पावलं मात्र उचलायला पाहिजेत. तुम्ही सर्व माझी आहात, तुम्हाला दुःख झालं तर मी परमेश्वराशी भांडेन. स्वामी कसे होते तर चालणे सुंदर, बोलणे सुंदर, लिहिणे सुंदर, वाचणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, करुणी दावी. स्वामींच्या ठिकाणी असलेली भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर असं जर आपण कितीही म्हटलं तरी ते आपल्याला वरवरच कळेल, त्यातली अंतरंगता कळणं अति अवघड. एकदा माया अपार्टमेंट मध्ये सत्संग झाल्यानंतर आम्ही खाली बोलत उभे होतो. एवढ्यात स्वामी आणि सौ सरलाताई खाली उतरले. कुणीतरी म्हणाल, स्वामी आले. बघे बघे पर्यंत स्वामी आणि सरलाताई टिळक रोड पर्यंत पोहोचले देखील. त्यांच्या कामासाठी ते निघून पण गेले. आम्ही मात्र अजून तिथेच रेंगाळत होतो. त्यावेळेच त्या दोघांचं ते चालणं अजून मला आठवतं. असं वाटलं की हे दोघही या पृथ्वीवरचे नाहीत. माया अपार्टमेंट मध्ये दुपारच्या केंद्रात स्वामी येऊन बसत असत आणि ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या लिहित असत. तेव्हा ते म्हणाले होते, माझं अक्षर चांगलं नाही, ते सुधारायला मला वेळ पण मिळाला नाही, पण आता मात्र मी ठरवलंय की छान अक्षर काढून ज्ञानेश्वरीच्या थोड्या ओव्या लिहायच्या आणि अक्षर सुधारायचं. थोडक्यात स्वामींचे जीवन म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर असे होते. त्यांच्या जीवनात त्यांनी प्रयत्नाला फार महत्व दिले. ते नेहमी सांगत असत, माझ्या प्रारब्धातच असं लिहिलेलं होतं असं आधीच म्हणू नये, उदंड प्रयत्न केल्यानंतर जे उरतं ते प्रारब्ध, पण त्यानंतर मात्र ते शांतपणे स्वीकारावं. माया अपार्टमेंट मध्ये केंद्र असे तेव्हा ते घरातून समोरच केंद्रात येऊन बसत असत. त्यांचा पोशाख अतिशय व्यवस्थित असे, त्यांच्या खिशात नेहमी पैशाचे पाकिट असे, कधी लागले तर ते लगेच पैसे काढून देत असत. एकदा कन्हेरी संदेश मासिकाचा स्वामी माधवनाथ विशेषांक प्रकाशित होणार होता. स्वामींनी स्वतःसाठी काही अंक आधीच बुक करून ठेवले होते. केंद्रात स्वामींचे ते अंक आणले पण त्याची किंमत थोडी वाढली होती. स्वामींनी ताबडतोब ते वरचे पैसे दिले आणि ते अंक घेतले. पैसे घेणाऱ्याला स्वामींकडून ते घ्यावे की नाही ते कळेना, पण स्वामींनी ते पैसे घ्यायला लावले. स्वामींचा व्यवहार असा स्वच्छ असे. केंद्र संपल्यानंतर उठताना ते आपण बसलेली चादर हाताने नीट करत असत. आसनाला नमस्कार करत सर्व संतांच्या तस्बिरीला नमस्कार करून मग सर्वांचे नमस्कार स्वीकारत आणि सर्वांना प्रति नमस्कार करत सर्वांवर प्रेमाने नजर फिरवीत ते हॉलमधून जात असत. त्यावेळी त्याने आपल्याकडे बघावे असे सर्वांना वाटे. एकदा सद्भक्त मिलिंददादा म्हणाले होते, स्वामींची नजर आपल्यावर पडावी म्हणून आम्ही हात जोडून भिकाऱ्यासाठी उभे राहायचो. खरेच तसे वाटत असे. एकदा दुपारच्या केंद्रात एक साधिका स्वामींकडे आली आणि म्हणाली, स्वामी मला ऑफिसचे क्वार्टर्स राहायला मिळाले. स्वामींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, फार चांगले झाले, आता तुझी वणवण संपली. आता तिच्या घरात सर्व सामान आणायचे होते. स्वामींनी तिचे पासबुक बघितले, त्यात फारसे पैसे नव्हते. ते म्हणाले, भागेश्वर निवासमध्ये गादी उशी आहे, काही भांडी आहेत, ती तुला देता येतील. त्यावेळी केंद्रा ज्या भगिनी होत्या त्यांच्यापैकी कुणी ताट वाट्या कुणी पिंप तर कुणी डबे देऊ असे सांगितले. स्वामींनी लगेच तिथेच बसून सर्व सामानाची यादी केली. बराचसा संसार तिथेच जमला. स्वामी म्हणाले, थोडेफार लागेल तसे आणले की झाले, झाला संसार. आता तू घर स्वच्छ करून सर्व सामान लाव, तुझ्या चार मैत्रिणींना बोलव, सर्व मिळून नाम घ्या, ध्यान करा, म्हणजे वास्तुशांती पण झाली. संसार आपोआप होतो पण परमार्थ मात्र प्रयत्नाने करावा लागतो. या दुपारच्या केंद्रातला अजून एक प्रसंग आठवतो. तिथे एक भगिनी त्यांची मुलगी आणि 2 महिन्याची नात यांना घेऊन आल्या आणि स्वामींना सांगू लागल्या, माझी ही मुलगी बाळणपणासाठी आली होती, आता 8 दिवसांनी ती सासरी जाईल. पण ती सासरी जायला तयार नाही, कारण घरात नवरा सासरे यांची वागणूक चांगली नाही, जरा चुकलं तरी मार खावा लागतो, त्यामुळे डिवोर्स घेऊन इथेच राहावं असं तिला वाटतं. स्वामींना ते ऐकून खूप वाईट वाटलं, पण त्यावेळी ते काही बोलले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी मात्र केंद्रात म्हणाले, आज त्या भगिनी आणि त्यांची मुलगी दोघीही आल्या होत्या. मी त्या मुलीला सांगितलं की तुला वडील नाहीत, भाऊ नाही, तुझ्या पदरात लहान मुलगी आहे, परत तू सुंदर आहेस, अशा परिस्थितीत घराबाहेर पडलीस तर जगाचा त्रास सोसावा लागेल, त्यापेक्षा घरातच जो काही त्रास होईल तो सहन कर, तुला अनुग्रह झालेला आहे, साधना कर, तुझे गुण वाढव, तुझ्या गुणांनी त्यांना बदलवण्याचा प्रयत्न कर, परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे. तुला घरी पाठवताना मला पण वाईट वाटतं, पण तू तुझ्या घरी जा आणि आनंदात राहा. एकदा माझ्या भावाला काहीतरी मानसिक त्रास झाला होता. मला असे वाटले की त्याला स्वामींकडे आणावे, पण तो काही परमार्थ करणारा नव्हता. मी स्वामींना म्हटलं, माझ्या भावाला काही मानसिक त्रास होतो आहे, तो काही परमार्थी नाही, सांसारिक गोष्टींसाठी तुमचा वेळ घेणं आणि तुमची शक्ती खर्च करणं हे बरोबर नाही, पण काय करू, माझी भावाची माया आड येते, तुम्ही त्याला 10 मिनिटे वेळ द्याल का? स्वामी म्हणाले, का नाही देणार वेळ, तुझ्या भावाला घेऊन ये, आणि याला काही माया म्हणत नाहीत, हे प्रेम आहे, मायेत अपेक्षा असते, कुणी त्रासात असो दुःखात असो आपण त्याकडे दुर्लक्ष करून मजेत राहणं हे चांगलं नाही, त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. एकदा मी स्वामींना विचारलं, माझी आई खूप चांगली आहे, कर्तव्यदक्ष सत्याने नीतीने वागणारी आहे, पण तिला हे परमार्थ करणं आवडत नाही, ती मला म्हणते तुझ्या संसाराचा मत होईल म्हणून मला भीती वाटते. तेव्हा स्वामी म्हणाले, ती सात्विक आहे, हे सर्व गुण आवश्यकच आहेत, पण परमार्थ केला नाही तर हे गुण केवळ संसारासाठीच खर्च होतात. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तरी वाया गेले असे होते. त्या गुणांच्या पायावरच पुढे अमानित्वम अदंबित्वम असे मोठे मोठे पारमार्थिक गुण मिळवले पाहिजे, तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. हरि ओम तत्सत.
श्रीराम, कृपया सर्वांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण, हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण, नांगर धरिला सत्वाचा, नांगर धरिला सत्वाचा, बैल मन पवनाचा डाव मांडिला, या विठूचा नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची काढिली, उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोची अमृताचा डाव मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण, हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण, धोंडा घेतला ज्ञानाचा, धोंडा घेतला ज्ञानाचा, करीतसे जागरण, हो केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा, म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, 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 वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेचा काठी दाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेचा काठी दाव मांडिला दाव मांडिला दाव मांडिला
थोडा वेळ नाम घेऊया. Narayana Narayana Govinda Gopala Narayana हृदयाच्या ठिकाणी पाहू. नारायणाला म्हणजे विठुरायाला पाहत नाम घ्यायचं आहे. नारायणा नारायणा गोविंद गोपाल Narayana Narayana Govinda Gopala Narayana 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 Govinda Gopala Narayana 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 Govinda Gopala Narayana 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 Govinda Gopala नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल 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 नारायण 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 गोविंद गोपाल गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण एक दोन तीन मिनट असं शांत बसू. हरी हरी आहे। सगुण व निर्गुण पद्धतीने भक्ती करता येते। सगुण भक्तीत भक्ताच्या कल्पनेप्रमाणे श्रद्धेप्रमाणे त्याला भावलेल्या किंवा परंपरेने त्याला मान्य असणारी मूर्ती तो समोर ठेवतो व पूजा भक्ती करतो। मूर्ती जवळ नसल्यास डोळ्यासमोर त्या मूर्तीचे चित्र आणून पूजा करतो। निर्गुण भक्तीत भक्ताची पार्थिव भक्ताचा पार्थिव मूर्ती देव आहे यावरच विश्वास नसतो। तो डोळे मिटून शून्यात देव म्हणजे मानवास न कळलेली एक शक्ती पॉवर पाहतो व त्याच्या कल्पनेप्रमाणे चिंतन मनन करतो। माझी वरील प्रमाणे कल्पना बरोबर असेल तर दोन पैकी कोणती भक्ती मानावी आणि का असा प्रश्न विचारलेला आहे। सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही पद्धतीने भक्ती करता येते हे बरोबर आहे आणि निर्गुण पद्धतीने भक्ती करणारा सगुणाला मुळीच न मानता किंवा सगुण सर्वस्वी बाजूला ठेवून निर्गुणाची भक्ती करणारा असा भक्त अत्यंत विराळा नाहीच वा न वा आहेत। पण ते जनरहाटीमध्ये नाहीत, ते कुठेतरी दूर एकांतात बसून साधना करत असतील। त्यांचं आपल्याला दर्शन नाही, त्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती नाही। कल्पना मात्र आपण आणि आपल्या तर्कामुळं आपला तर्क असा असतो की सगुणाच्या आत देव आहेच कुठं, देव वगैरे काही नाही, लाकडाची मूर्ती आहे अथवा दगडाची मूर्ती आहे अथवा धातूची मूर्ती आहे, त्याच्या आत कसला आलाय देव असं असल्यामुळं निर्गुण भक्तीचा पुरस्कार करणारे अनेक। पण ते निर्गुण भक्त नव्हेत। तर्कामुळं एक देव फक्त त्यांनी उडवला जसा सगुण देव त्यांनी उडवला, पण म्हणून ते जर आपल्या स्वतःला निर्गुण भक्त मानत असतील तर तसे ते निर्गुण भक्त नाहीत। निर्गुण भक्त दिसणं किंवा पाहणं हे फार अवघड आहे। निर्गुण भक्तीमध्ये क्लेश खूप आहेत असं असल्यामुळं निर्गुण भक्ती करायला प्रवृत्त होणारा फार कठीण। अशा रीतीने दगडात कुठला देव असायचा असं म्हणून संध्याकाळी एक अर्धा पेक पिणारी मंडळी पुष्कळ। आपल्या बुद्धीने सगळ्याचं निरसन करून माझ्या माहितीचं एक तत्वज्ञ वेदांत उपनिषद संतांचे अभंग संतांची शिकवण मार्क्स माओ या सर्वांची तत्वज्ञान जणू कळून प्यायलेले, त्यामुळे प्रत्येक विषयावर बोलण्याचा जन्मसिद्ध हक्क असणार आहे। समोर येईल त्या विषयावर चर्चा करू शकणार आहे आणि उपनिषदांचा वेदांचा वेदांताचा गीतेचा अभ्यास करून ते कसं चूक आहे असं सिद्ध करण्याच्या खटपटीत लागणार आहे। कारण बुद्धी होती पण स्वतः मात्र विकारवश होते। एखादी सिगरेट झोपायच्या आधी जेवण झाल्यावर ओढायचे, मधून मधून थोडस पेग लागायचा असे आणि निर्गुण भक्तीचा पुरस्कार करायचे. अशी निर्गुण भक्ती नसते. त्यामुळं सगुणाला नावं ठेवल्यामुळं निर्गुण सिद्ध होत नाही. थोडं विषयांतर करून मी बोललो. पण निर्गुण भक्त मला मुळात सांगायचं असं आहे की निर्गुण भक्त हा फार कठीण, दिसणं सुद्धा कठीण. भगवंतांनी निर्गुण भक्ताबद्दल येतू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते असे शब्द वापरलेले आहेत. अक्षर अनिर्देश ज्याचा निर्देश कर सगुणाचा निर्देश करता येतो. पण यांची या उपासनेची पद्धत म्हणजे येतू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते, व्यक्तही नाही अशा गोष्टीची उपासना करणारे. आपण व्यक्तही नाही अशा एकाही गोष्टीचं चिंतन करू शकत नाही. कसं चिंतन करणार? ज्याला व्यक्त नाही आणि आकार नाही अशा गोष्टीचं चिंतन कसं बर करू शकतो आपण? पण ते करतात. आणि असं चिंतन करत असताना त्यांना खूप क्लेश होतात असं भगवंत म्हणतात. निर्गुण भक्त किंवा अव्यक्ताची उपासना करणारा आणि व्यक्ताची उपासना करणारा याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? असं जेव्हा अर्जुनाने भगवंतांना विचारलं तेव्हा भगवंतांनी जे सतत युक्त माझ्याशी आहेत श्रद्धा प्रेमादिकांनी युक्त असेही आहेत, आपली कर्तव्य कर्म देखील करतात, निर्वैर वृत्तीचे आहेत असे मला अधिक प्रिय वाटतात असं उत्तर दिलं. आणि येतू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते तेही त्याला प्राप्त करतात. पण क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सत्त चेतसा असं भगवंतांनी सांगितलं. त्यामुळं या प्रश्नातला जो दुसरा भाग आहे की निर्गुण भक्तीत भक्ताचा पार्थिव मूर्तीत देव आहे यावरच विश्वास नसतो, एवढंच केवळ नसतं, तर आपल्या ठिकाणी असणाऱ्याही कोणत्याही विकाराला तो थारा देत नाही. तो सतत परमात्म चिंतनामध्ये निमग्न असतो. इंद्रियांचा विकार खोटा जरी त्याच्या जवळ असला, पाहण्याची इच्छा त्याच्या जवळ असली तरी त्यांनी काही उपयोग होणार नाही असं लक्षात घेऊन तो डोळे बंद करून बसतो आणि हे प्रत्येक इंद्रियाला लावतो. जसं पाहणं आहे तसंच खाणं आहे, तसंच ऐकणं आहे, तसंच चालणं आहे, असं असल्यामुळं इंद्रियांच्या सर्व वृत्तींना तो वावच देत नाही. केवळ पार्थिव मूर्तीत देव आहे याच्यावर त्याचा विश्वास नसतो म्हणून तो डोळे मिटून शून्यावर लक्ष केंद्रित करतो, इतकं सोपं प्रकरण नाहीये. निर्गुण भक्ती अशा करता अवघड आहे की आपलं मनच दुसऱ्याखेरीज राहू शकत नाही. मन स्वतःमध्ये रमत नाही, कारण स्वतःमध्ये रमायला गेलं तर मन नावाचा पदार्थ संपून जातो. मन नेहमी दुसऱ्याच्या ठिकाणी रमत आणि निर्गुण भक्तीत दुसरा म्हणून कोणी नाहीच आहे अशी अडचण आहे. असं असल्यामुळं दुसऱ्याच्या ठिकाणी तर रमायचं नाहीये आणि स्वतःच्या ठिकाणी तर रमता येत नाही अशी तळमळ किंवा तगबग निर्गुण भक्ताची होत असते आणि ती सगळी सहन करून नंतर मात्र तो अप्रतिम सुख अनुभवतो. पण देहधारी व्यक्तीला असताना अशा प्रकारचं जे देहाच्या पलीकडे जाऊन किंवा मनाच्या बुद्धीच्या इंद्रियांच्या ज्या वासना आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनाही थारा न देता करण्याची उपासना आहे ती कठीण जाते. ती कठीण जात असल्यामुळे निर्गुण भक्ती ही फार अवघड समजली जाते. सगुण भक्तीमध्ये देखील यांनी म्हटलेलं आहे की माझ्या कल्पनेप्रमाणे भक्त आपल्या श्रद्धेप्रमाणे त्याला भावलेल्या किंवा परंपरेने मान्य असलेली जी मूर्ती तो समोर ठेवतो ही सगुण भक्तीची अत्यंतिक प्राथमिक सुरुवात आहे. हेही सर्वस्वी खरं नाही. सगुण भक्तीमध्ये असं आहे की प्रत्येकाच्या आत चैतन्य आहे आणि ते चैतन्य ईश्वराचं आहे असं असल्यामुळं प्रत्येकाच्या आत असणाऱ्या देवाला भजायचं आहे. पण त्याच्या चैतन्याबरोबर त्याचे प्राकृतिक गुणदोष फार दिसतात. सगुण मूर्ती पाहण्याचा देखील उद्देश असा असतो की व्यक्तीचे दोष खूप दिसतात. त्याच्या आत जरी चैतन्य असलं तरी देखील आपण थेट त्या चैतन्याशी व्यवहार करू शकत नाही. त्या व्यक्तीचं मन आडवं येतं, प्रकृती आडवी येते, चित्त आडवं येतं आणि आपल्याला त्याच्या मनाबरोबर, चित्ताबरोबर, बुद्धीबरोबर असा व्यवहार करावा लागतो. तेव्हा त्याच्या ज्या विलक्षण कल्पना उमटतात आपल्या कल्पनांच्या पेक्षा विपरीत वेगळ्या, त्यामुळं चैतन्याचा संबंध यायच्या आधीच प्रकृतीचा संघर्ष निर्माण होतो आणि हे झेपत नाही. असं असल्यामुळं जी बोलत नाही, चालत नाही, तुम्हाला तू चुकतोयस, बरोबर आहेस असं सांगत नाही, अशा मूर्तीच्या आत चैतन्य भरलेलं आहे अशी कल्पना करायला सोपं आहे. तुम्ही माझ्या ठिकाणी माझे प्राकृतिक गुण आणि प्राकृतिक दोष बाजूला सारून माझ्या ठिकाणी असणारं चैतन्य पाहून माझ्याशी देववत व्यवहार करू शकत नाही आणि असा सर्वांशी करू शकत नाही, पण मूर्तीशी करता येतो. पटते का तुम्हाला? म्हणून मूर्ती पूजा आहे. मूर्ती कशाची का असेना, कोणतंही प्रतीक का असेना, पूर्वी गावोगावी एका काळी जेव्हा मूर्तिकार देखील गावात नसत किंवा फार दुरहून मूर्ती आणायची असे तेव्हा सुपारीचा गणपती देखील बसवत असत. प्रतीक पाहिजे एवढंच. गणपतीचा चेहरा, सोंड आणि असं सगळं करण्याच्या ऐवजी, किंवा ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं, ओढे नदी नाले वाहत असल्यामुळं जिथं मूर्ती मिळते तिथपर्यंत जाता देखील येत नसे कधी कधी, विशेष करून कोकणात हा प्रश्न फार यायचा अशा वेळेला. पण इच्छा तर आहे गणपती बसवायची, त्यामुळे सुपारी बसवायची आणि ती सुपारी आज देखील सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुपारी बसवतात आणि गणेशाची प्रतिष्ठापना केली असं म्हणतात. हे सोपं आहे. त्याच्या आत चैतन्य आहे अशी कल्पना करा असं आहे. तसंही पाहायचं झालं तर प्रत्यक्ष देव जरी अवतरला तरी त्याला समाधानी करणं फार कठीण होऊन जाईल. असं धरा की आपल्यामध्ये प्रत्यक्ष श्री कृष्ण वास करत आहेत आणि त्यांना आणि आपण भक्त आहोत, आपण सगुण मानतो आणि श्रीकृष्णांच्या आत तर ते स्वतःच अजाह अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन म्हणून अवतार घेतलेले असे. पण श्रीकृष्ण म्हणून वागत असताना, व्यवहार करत असताना श्रीकृष्णांना देखील एक देह, मन, बुद्धी आणि प्रकृती लाभलेली होती, जशी श्रीरामांना लाभलेली होती. आणि या दोन आपण जे परम अवतार म्हणतो त्यांचीही एकमेकांपेक्षा वेगळी होती. तेव्हा सर्वस्वी त्यांना आपल्या भक्तीने प्रसन्न करणं सदा सर्व काळ हे किती अवघड आहे हे आपल्याला कळलं असतं. इतकं सोपं नाही. जर त्यांनी विचारलं असतं की आज किती वाजता उठला, असं करतात काय? जर सगुण समोरहून साकार, समोरहून अवतरलं, स्वामीजींच्या समोर उडणारी धांदल माहीत असे सगळ्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभवाची आहे. तुम्ही आलात की ते घड्याळात पाहत असत, तुम्ही यायच्या वेळेलाच बरोबर आलाय की नाही आलात म्हणून, आणि कधी कधी रागवलेले देखील आहेत कोणाला की माझी 5 मिनिटं गेली आणि तुझ्या आणि माझ्या सहवासाची 5 मिनिटं गेली, तुला कल्पना आहे का तू किती नुकसान केलं स्वतःच. सगुणाचं तंत्र सांभाळणं फार अवघड आहे. त्याच्याऐवजी मूर्ती आहे, मूर्तीत ते चैतन्य आहे. याचं कारण व्यक्तीच्या आत असणाऱ्या चैतन्याकडं पाहणं आणि व्यापक दृष्टी करणं हे कठीण जातं, म्हणून मूर्ती. असं असल्यामुळं समर्थांनी सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे असं म्हटलेलं आहे. सगुणाचा एक आधार घेऊन जर मूर्तीच्या आत ते आहे खरं नाहीये असं माहीत असताना नाहीये, याचा अर्थ व्यक्तीच्या आत जसं चैतन्य आहे मेटाफिजिक्सच्या दृष्टीने मग सगळीकडेच चैतन्य आहे, पण व्यक्तीच्या आत जसं चैतन्य आहे तसं मूर्तीच्या आत नाहीये हे माहीत असताना आहे असं धरून जो कोणी पूजा करेल त्याचं अंतःकरण किती तरल होईल, मग त्यांनी त्या तरल अंतःकरणाने सर्वांशी व्यवहार करणं ही सगुण भक्ती आहे. त्यांनी सगुण भक्तीची आणि निर्गुण भक्तीची अशा दोन्ही त्यांच्या कल्पना मांडल्यात आणि म्हटलं की माझी वरील प्रमाणे कल्पना बरोबर असेल तर दोन पैकी कोणती भक्ती मानावी आणि का. निर्गुणाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास किंवा निर्गुणाची उपासना जी आहे ती यथाशक्य करावी आणि सगुण रक्षून सगुण पूर्णपणाने उडवून न टाकता निर्गुणाची देखील काही उपासना करावी. समन्वयात्मक धोरण असावं. आपण रानात राहणारे लोक नाही, आपण संसार करणारे लोक आहोत. संसार करून परमार्थ आपल्याला करायचा आहे, त्यामुळं निर्गुणाचं जर तंत्र स्वीकारायचं असेल. मी गाणगापूरला गेलो होतो तर वेगवेगळे साधू पाहिले. एक साधू असे होते की ते फक्त एकभुक्त होते, दुपारी 12 वाजता जेवत असत असे साधू पाहिले. 12 म्हणजे 12 वाजता ते जेवत असत, त्यांचं जेवण ते स्वतःच तयार करत असत आणि त्याच्यामध्ये कुठेही तिखट मीठ असं काही न घालता तो पदार्थ आम्हालाही त्यांनी खायला दिला. अशा प्रकारे उपासना करत असत. का तर निर्गुण भक्त होते. गाणगापूरला दत्तात्रयांच्या जवळ जाऊन राहिलेले होते आणि निर्गुण उपासना त्यांना करायची होती. तर एक साधू असे पाहिले की ते जवळपास 30-35 वर्षांमध्ये असं सांगतात त्यांच्या शेजारी त्यांच्या बरोबर राहणारे अजून एक साधू की तोंडानी एक शब्दही त्यांनी उच्चारलेला नाही, इंद्रियांना अवसरच द्यायचा नाही. निर्गुणाची उपासना करायची असेल तर मग तोंडानी बोलण्याचं काही कारण नाही, म्हणून त्यांनी शब्दही उच्चारलेला नव्हता. एक साधू असे होते की निर्गुणाची उपासना करायची म्हणून नदीत कमरेभर पाण्यामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 किंवा 1 वाजेपर्यंत उभं राहून ते पुरश्चरण करत असत आणि तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांचा काय जो आहार आहे तो आहार घेऊन थेट प्रदक्षिणेला जात असत. या सगळ्या फार कठीण आणि देहदंड देणाऱ्या उपासना आहेत. आपण जे ध्यान करतो ती म्हणजे फार ग्रेट निर्गुण उपासना करतो असं समजू नका. आपण निर्गुण उपासनेतलं एक छोटं अंग, ध्यानाचं अंग फक्त अवलंबितो आहोत. समन्वयात्मक साधना आवश्यक आहे म्हणून आणि त्याच्या बरोबरीने आपण मोठ्या भावाने नाम देखील घेतो. आता जसं घेतलं तसं तो आहे आपल्या हृदयात अशी कल्पना करून अशा प्रकारचे जे क्लेश निर्गुण उपासनेमध्ये आहेत तर ते ऐकून देखील कोणी निर्गुण काय सगुण उपासना देखील करणार नाही. एवढं सगळं करायचंय कशाला, त्याच्याऐवजी खा प्या मजा करा हे काय वाईट आहे असं एखादा म्हणेल. त्यामुळं हे जे निर्गुण उपासक आहेत तसा जन्माला यायला लागतो.
की अशा प्रकारची ओढ घेऊन मनन चिंतनादी सतत त्याच्यामध्येच व्यग्र आणि केवळ उदरभरणाकरता म्हणून आवश्यक एवढीच कर्म मधुकरी मागणे इतपत अशी आणि बाकीचा सगळा काळ अशा प्रकारे व्यतीत करणं ही फार कठीण गोष्ट आहे. आणि आपण जी सगुण उपासना करतो त्या सगुण उपासनेतून आपल्याला सर्वांच्या अंतर्यामी आदी ब्रह्मा करुनी शेवट मशक धरुनी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे अशा बोधावर जर आलो तर आपण उपासक. या उपासनेच्या अंगाने आपल्याला मग मूर्तीमध्येच तो आहे एवढं मर्यादित न राहता त्याच्याही पुढे जाऊन कितीतरी सदयतेनी क्षमेनी दयेनी प्रेमभावानी सर्वत्र तो प्रभू भरून राहिलेला आहे अशा भावानी जगताशी वर्तन करता येणं अविरोध पद्धतीनी आणि सुखानी राहणं अशा वर्तनानंतर देखील कारण जगताचा अनुभव जसा यायचा तसाच येणार. अशा प्रकारची जी सगुण भक्ती आहे ती सगुण भक्ती खरं म्हणजे आपल्याला इथपर्यंत याच्या पर्यंत घेऊन जाईल. असं असल्यामुळं सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती या दोन्हीचा जसं ध्यान मनाची अमन अवस्था शून्य आणि त्या शून्याच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याचं क्षण मात्र क्षण क्षण असं करत त्याच्याशी एकरूपता अथवा दर्शन आणि हळूहळू आपण परमात्माच आहोत असा दृढ भाव आणि आपल्यासारखेच सर्वजण परमात्म स्वरूप आहेत असं जाणून त्यांच्याशी अत्यंत प्रेमपूर्वक व्यवहार याच्यात जीवनाची धन्यता आहे. आणि सगुण आणि निर्गुण अशा फार मोठ्या अभिनिवेशात न पडता निर्गुण उपासना ही अवघड आहे असा भगवंतांनीच अभिप्राय दिलेला आहे. त्यामुळे भगवंतांनी आत्मविचार कर्म ध्यान श्रद्धा प्रेमादी आणि सर्व भूतमात्रांची यथाशक्य सेवा एवढं सगळं व्यक्तोपासनेमध्ये घेतलेलं आहे यांनी संसारी मनुष्याला किंवा सर्वसामान्य मनुष्याला हळूहळू करून बोधापर्यंत जाणं शक्य होतं. त्यामुळे हे सगुण आणि निर्गुण जी भक्ती आहे त्या भक्तीच्या बाबत आपण अशा प्रकारे नीट कल्पना करून काहीतरी अफाट कल्पना केल्यामुळं कधी कधी पंचयित होते. जसं विंध्य पर्वतावर जाऊन राहिलं सातपुड्यामध्ये जाऊन राहिलं नैमिषारण्यामध्ये जाऊन राहिलं म्हणजेच फार मोठी साधना ग्रेट साधना होते असं नाही. हिमालयात जाऊन राहिलं म्हणजेच काही होतं असं नाही. आपण आपल्या वासना घेऊन जातो. अनंतराव आठवले म्हणतात की तिथं फार उंचीवर एका गुहेत एक साधू राहत होते त्याला भेटायला आम्ही गेलो आणि आमच्या बरोबर आणलेल्या तिखट्या मिठाच्या पुऱ्या चिवडा वगैरे त्याला दिला तर तो म्हणाला की कुछ जिलेबी लड्डू लाए है या नाही असं म्हणून आम्ही दिलेलं त्याने फेकून दिलं. शहरातून लोक आले किंवा देशावरून लोक आले म्हणजे असं काहीतरी आणतील जे नेहमी खायला मिळत नाही तर असं काही नाही म्हटल्यावर तो साधू रागावला असं अनंतराव म्हणतात. म्हणजे तिथं जाऊन देखील असं खाण्याच्या वासना बीज मात्र शिल्लक राहतात याच्यात दोष नाहीये. पण म्हणून ही निर्गुण उपासना अवघड आहे. सर्व एकदम टाकून देणं आणि कुठेतरी जाणं आणि मग पश्चाताप करत बसणं आणि संसाराची स्वप्न पाहणं या गोष्टी निर्गुण उपासनेमध्ये सहसा संन्याशाला जास्त स्वप्न पडतात आपलं लग्न होतंय अशी असं म्हणतात. तर या सहज मानवी प्रवृत्ती आहेत म्हणून असं होत असेल. असं असल्यामुळं स्वामीजींनी सांगितलेला जो मार्ग आहे तर तो मार्ग मात्र सगुण भक्तीच्या बाबत नीट कल्पना आपण करून घेतलेली बरी त्या मार्गाने आपण चालूया. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू मग एक महत्वाचं निवेदन आहे मी करतो आणि मग बाकीची निवेदन सद्भक्त गिरीश करेल. हरी 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 प्रभु प्रभु नारायण। बोला पुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 24 तारखेला आपला मंडळाचा संयुक्त वर्धापन दिन उत्सव स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांचा संयुक्त वर्धापन दिन उत्सव आहे। संध्याकाळी 6 वाजता रविवारी आणि त्या उत्सवामध्ये दीपे दीपू लाविला हा स्वामी मकरनाथांचा चरित्र ग्रंथ प्रकाशित होणार आहे। हे आव्हान आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपण त्याचं बुकिंग देखील केलेलं आहे ग्रंथाचं देखील। एसपी कॉलेजच्या तिथून येणाऱ्या लोकांना एव्हाना कल्पना आली असेल की तिथं बोर्ड्स लागलेत आणि 24 तारखेलाच त्या ठिकाणी क्रिकेटर युवराज सिंग आणि मी नेहमी नाव विसरतो प्रियांका चोप्रा अशी मंडळी एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर येणार आहेत त्याच दिवशी आणि त्याच वेळेला एका कार्यक्रमासाठी। तिथं मी अजून तो मी तिथपर्यंत गेलो नाहीये, बोर्ड पाहिला नाहीये, पण अनेकांनी पाहिला। त्याचीही वेळ 6 ते 9 आहे, आपल्या कार्यक्रमाची वेळ 6 ते 8। क्षिप्र मंडळींनी ग्राउंड लेडी रमाबाई हॉल हिरवळ हे सगळं वेगवेगळं धरल्यामुळे त्यांनाही बुकिंग दिलंय, आपल्यालाही बुकिंग दिलंय, पण आपला कार्यक्रम तशा परिस्थितीत होऊ शकत नाही। एवढी मोठी तरुण मंडळींची गर्दी लोटेल या सगळ्यांच्या नावामुळे 50,000 लोक तिथे येतील, मोठमोठे स्पीकर्स भिंती उभ्या होतील कदाचित, कारण मागं एक असा सोनू निगम म्हणून कोण त्याचा कार्यक्रम होता तर इथं गणेशपुरम पर्यंत गाणी ऐकू येत होती। त्या कार्यक्रमासाठी जी गर्दी होईल, जी वाहनं येतील, आपल्या वाहनांना एसपी कॉलेज पुरत नाही आपले जे मोठे कार्यक्रम होतात, तर यावेळेला सगळ्या अवतीभोवती गल्ल्या बोळांमधून वाहनं लागतील अशी सगळी परिस्थिती लक्षात आली। हे 2 दिवसापूर्वी लक्षात आलं रात्री आपल्या इथल्या एका साधकांनी तो बोर्ड पाहिल्यावर, त्यामुळे आपल्याला आपला कार्यक्रम पुढे ढकलण्याखेरीज पर्याय नाही। म्हणून आपला कार्यक्रम त्याच्या पुढच्या रविवारी म्हणजे 3 मार्चला त्याच वेळेला 6 ते 8 या वेळात एसपी कॉलेजच्या हिरवळीवर त्याच ठिकाणी असा होणार आहे। मात्र 8 दिवस आपल्याला हा कार्यक्रम पुढे ढकलायला लागणार आहे आणि ते करणं योग्यच राहील, कारण कार्यक्रम होऊ शकत नाही अशा एका गोंधळाच्या परिस्थितीत। थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर 17 ते 24 पारायण ते विशिष्ट कारणाने पुढे ढकललं आणि 24 ला निदान वर्धापन दिन उत्सव तोही या विशिष्ट कारणाने आपल्याला पुढे ढकलायला लागतोय। 17 ते 24 हे दिवस आपला कार्यक्रम होणे नाही असे होते हे याच्यातला थोडक्यात अर्थ आहे। तर आपण हे सगळं लक्षात ठेवाल। तसंच आता गोंधळ असा आहे की आपण इतके दिवस निवेदन करतो आहोत आणि आपणही आपल्या मित्रमंडळींना त्या दिवशी घेऊन यायचं म्हणून एखाद वेळेला सांगितलंही असेल, आपल्याला माहीत असलेल्या सगळ्या साधकांपर्यंत आपण हे पोहोचवा, एसएमएस करा काय तुम्हाला करता येईल, 2-2, 4-4 झाले तरी चालेल, एका व्यक्तीला आले तरी चालतील, आणि आपण आपल्या मित्रमंडळींना जे कळवलं असेल त्यांनाही कळवा की त्याच्या पुढे, म्हणजे याचाही उद्देश असा की हेलपाटा पडू नये, कोणी तिथे येईल आणि एकदम हे मंडळाने काय रूप धारण केलं असं कोणाला वाटू नये। भक्तिभावाने त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं मंडळाचा कार्यक्रम म्हणून अशी गडबड होऊ नये याकरता म्हणून आपण आपल्या सुहृद मित्र इतर साधक या सगळ्यांना हे सांगा की हा कार्यक्रम पुढे होणार आहे. 3 तारखेला 3 मार्चला हा कार्यक्रम होणार आहे. बाकी निवेदन गिरीश करेल.
श्रीराम, कार्यक्रमातील या बदलामुळे आता आपले केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये देखील बराच बदल झालेला आहे, तो आपण लक्षपूर्वक ऐका. येत्या 24 तारखेला रविवारी सकाळी 7 ते 9 गणेशपुरम येथे पूजनीय स्वामीजींचं प्रवचन आणि त्याच्या आधी सकाळी ध्यान असा आपला कार्यक्रम होणार आहे. 24 तारखेला सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. 27 तारखेला बुधवारी सकाळी 9:30 ते 11:30 सकाळी भेटीगाठीसाठी पूजनीय स्वामीजी नेहमीप्रमाणे बसणार आहेत. तसंच 27 तारखेला संध्याकाळी माया अपार्टमेंट येथे 7:30 ते 8:30 या वेळात आपलं केंद्र होणार आहे. पुढील गुरुवारी सकाळी म्हणजे 28 तारखेला आपला सकाळचा सत्संग नेहमीप्रमाणे होणार आहे, सकाळी 8:30 ते 9:30. तसंच पुढील गुरुवारी 28 तारखेला संध्याकाळी अध्यात्म मंगलधाम येथे 7:30 ते 8:30 या वेळात आपलं नेहमीप्रमाणे केंद्र होणार आहे. आपल्या प्लॅनरमध्ये 27, 28 या सर्व कार्यक्रमांना सुट्टी दाखवलेली आहे. तसंच 24 ची सकाळ याला देखील सुट्टी दाखवलेली आहे. त्यामुळे हे कार्यक्रमातील झालेले सर्व बदल आपण नीट लक्षात ठेवून केंद्रातल्या कार्यक्रमांना जरूर आपण उपस्थित राहूया.